ہی آہے ایڈوینٹسٹ ورلڈ ریڈیو آئی پروگرام بدھو امید جو سڈ۔
سائمین پروگرام سدائے امید ساگر اوان جی میزبان عابد شمیم اوان جی خدمت میں حاضر آہے۔ اساں جی ٹیم جی طرفاں سبھی سائمین جی خدمت میں آداب۔ سائمین مکھے امید آہے تہ اواں سبھی خدا تعالی جی فضل و کرم سا خیریت سا آیو۔ ہن کا پہری تہ اج جو پروگرام شروع تھیے، اچو تہ پروگرام جی تفصیل بدھی وٹھوں۔ تفصیل کچھ ایں آہے
تہ پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیو ویندو، ایں گیت کھاں پوئے بارن جے لائے بائبل کہانی پیش کئی ویندی، ایں انہی کھاں پوئے خدا تعالی جو خادم یونس بھٹی خدا تعالی جو کلام پیش کندو۔ تا اچھو سائمین پروگرام جو آغاز ایک روحانی گیت سا کیوں۔ تعالیٰ جی عظیم نام ماں منجی طرفا امی سبنی کے سلام قبول تھیے۔ پیارا بارو ہانے وقت آہے تا اسا بائبل کہانی بدھوں۔ اج جی بائبل کہانی بائبل جی کتاب متی رسول جی کتاب ماں ملندی، جے کو عیسیٰ مسیح جو چیلو ہو۔ فرشتے ایں اڈار بیت الہم جی ویجھو میدانن میں اوندھائی ہوئی، ایں ہن اوندھائی میں اڈار پینجے धरण जी हिफाज़त करी रहिया हुआ। हिन पंहिंजे इडारनि खे हिकड़ी जाइ ते गॾु करे विहारियो हो ऐं पाण काठियुनि खे बाहि ॾिनी वेठा हुआ ऐं पंहिंजे ख़्यालनि में हुआ। हिन वक़्तु صرف واہ ہلن جی چور پور بدھن میں اچے رہی ہوئی اوچتو ہو رڑ کرے اتھی پیا انہن ڈٹھائی تا انہن جے سامو اسمان مخلوق اچی بیٹھی آہے ہن آسمانی مخلوق معنی آسمان ملائک جی یعنی آسمانی ملائکن جی چوگرد خدا تعالی جو جلال چمکی رہو ہو اڈارن پینجے منہ تے ہتھ رکھی خوف ماں وہی رہا ہوا ائی ملائکن ہنن اڈارن کے چیائی ڈپ نہ کیو آؤں اوہاں کے خوشخبری ڈیئن لائے آؤں آیا جے کے سجی دنیا لائے ہندی اج داؤد چے شہر میں اوہاں جے لائے ہکڑے نجات دیندڑ جنم ورتو آہے معنی حضرت عیسیٰ مسیح ائی انہیں جو اوہاں جے لائے اوہو نشان ہندو اوہاں انہیں کے کپڑے میں ویڑیل جانور جے اورے میں پیو ڈسندا ائی پیارا بارو جڈے ملائک اوہو چئی چکا تا اوڈی مل اسمان پیرے کھاں بے ودھیک روشن تھی ویو ائی اسمان کھاں ہزاروں ملائک ہیٹھ اچی لتھا ائی ہن جائے تے ہکڑو ملائک جو وڈو لشکر تھی ویو ائی اوہا ملائکن جو لشکر ہکڑو خوبصورت گیت گائن لگا عالم بالا تے خدا تعالی جی تمجید ہوجے ائی زمین جڑے مانوں کھاں ہو خوش آہے انہن تے انہیں جی صلح ہوجے ائی پیارا بارو اڈارن گیت کے سمجھی ویا ائی انہن احترام سا ایہو گیت بدھو ملائک جو لشکر ہن گیت کھاں پوئے ہری ہری اسمان تے ہلی ویو پیارا بارو امید آہے تا اوہاں کے اج جی بائبل کہانی ضرور پسند آئی ہندی ائی اج جی کہانی اساں اوہو بھی سکھیو آہے تا کیے ملائکن اساں کے نجات ڈیندڑ یسو یعنی عیسیٰ جے جنم تے خوشی جو اظہار کندے اڈارن کے ایہا خوشخبری بدھائی مزید اگتے ودندے اساں مسیح جی تعریف ماں گیت بدھنداسی
سوجا وچن अॼु दुनिया में तमामु घणा माण्हू रुहानी इल्म जी तलाश में आहिनि। उहे हिन परेशान कुन दुनिया में ख़ुशी ऐं सुकून जा तलबगार आहिनि ऐं ख़ुशख़बरी ही आहे त बाइबल मुक़दस तव्हां जी ज़िंदगी जे मक़सद खे ज़ाहिरु करे थी। AWR ते असीं तव्हां खे ख़ुदा जो कलाम सेखारींदा आहियूं जेको पंहिंजी शाहिदी पाण आहे। ख़त लिखण लाइ असांजो पतो नोट करे वठो। इनचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्ट बॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। सामाईन, तवां असांजो प्रोग्राम इंटरनेट ते भी बुधी सिगो था। असांजी वेबसाइट आहे www.awr.org।
अचो साथियो, हियर क्लामे मुकद्दस बुधंदासूं।
ख़ुदावंदी यीशु मसीह जे अज़ीम ऐं बाबरकत नाले में अवां सभिनी खे सलाम क़बूल थिए। सामीन, हाणे वक़्तु आहे त असां ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। त अचो सामीन, असां पंहिंजे ईमान जी तरक़ीअ जे लाइ ख़ुदा जे कलाम खे ॿुधूं। सामीन, अॼु असां बाइबल मुक़दस मां जंहिं ॻाल्हि खे सिखंदासूं उहे आहे आख़िरी अदालत। सामीन, मुकाशवा जी किताब जे 20 बाब जी 11 आयत सां वठे 15 आयत ताईं असां आख़िरी अदालत जे बारे में पढ़ंदा आहियूं। ख़ुदा जो कलाम असां खे इहो बाब ॿुधाए थो त योहन्ना रसूल इहो ॻाल्हि लिखे थो। अचो त असां मुकाशवा जी किताब जे 20 बाब जी 11 खां 15 आयत ताईं मुतालो कयूं। पोइ मूं हिकिड़ो वॾो तजीलदार तख़्त ऐं इन ते वेठल खे ॾिठो। इन जे अॻियां ज़मीन ऐं आसमान गुम थी विया ऐं वरी नज़र न आया। मूं सभिनी मोइलनि नंढनि तोड़नि वॾनि खे तख़्त जे अॻियां बीठल ॾिठो। किताब खोलिया विया ऐं उन सां गॾु हिकु ॿियो किताब यानी ज़िंदगीअ जो किताब बि खोलियो वियो। जहिड़ीअ तरह उन्हनि किताबनि में लिखियल हो तहिड़ीअ तरह उन्हनि जे कमनि मुताबिक मोइलनि जो इंसाफ़ कयो वियो। जेतिरा मुर्दा समुंड मौत ऐं आलम अरवाह में हुआ सी सभई हाज़िर कया विया ऐं हर हिकु जो इंसाफ़ उन जे अमलनि मुताबिक़ कयो वियो। हुन खां पोइ मौत ऐं आलम अरवाह बाह जे डंड में उछलाया विया। इहा बाह जो डंड ॿियो मौत आहे जंहिं जो नालो ज़िंदगीअ जी किताब में लिखियल न ॾिठो वियो तंहिं खे इन बाह जे डंड में उछलायो वियो। पाकलाम जे पढ़ण ऐं ॿुधनि ते ख़ुदा जी बरकत थिए, आमीन। समीन, असां बाइबल मुक़दस जे हिन हिसे में जेकी पहिरीं ॻाल्हि सिखंदा आहियूं, ख़ुदा जो माण्हू योहन्ना रसूल इहो चवे थो त आऊं हिकिड़ो वॾो तख़्त ॾिठो ऐं उन ते जेको वेठो उन खे बि ॾिठो। सामीन, इहो वॾो त ख़ुदा जी पाकीज़गी खे ऐं ख़ुदा जी क़दूसियत खे ज़ाहिर करे थो ऐं उन जे इंसाफ़ करण खे ज़ाहिर करे थो। उन जे सचे ऐं रास्त फ़ैसलनि खे ज़ाहिर करे थो ऐं हिते ॿुधायो वियो आहे त ख़ुदा तख़्त ते वेठो आहे ऐं दुनिया जो इंसाफ़ कंदो। ऐं जीअं त असां हिते पढ़ियो आहे त ज़मीन ऐं आसमान भॼी वेंदा। सामीन, इन जो मतिलब इहो आहे त ख़ुदा आसमान ऐं ज़मीन खे पंहिंजे हज़ूर तलब कयो, यानी त मख़लूक खे तलब कयो जीअं त उन जो इंसाफ़ करे सघे। ऐं पोइ लिखियल आहे त नंढा तोड़े वॾा सभिनी मोइलनि खे घुरायो वियो ऐं तख़्त जे साम्हूं बीठो ॾिठो ऐं किताबूं खोलियूं वयूं। ऐं साइमीन, ख़ुदावन जॾहिं अदालत कंदो त इहे सॼी दुनिया जी अदालत कंदो ऐं उहे कंहिं जो तर्फ़दार न हूंदो। उहे रातबाज़नि खे बि ऐं गुनाहगारनि खे बि किड़ीअ नज़र सां ॾिसंदो। जिन्हनि रास्तीअ जा कम कया हूंदा उन्हनि खे ज़िंदगी ॾींदो, ऐं जिन्हनि बदकारीअ जा कम कया हूंदा उन्हनि खे उन्हनि जी गुनाह जी सज़ा ॾींदो। साइमिन, हिते ॿुधायो वियो आहे त किताबूं खोलियूं वयूं। इन जो मतिलब इहो आहे त हिकु किताब न आहे बल्कि हिक खां वधीक आहिनि, छो जो किताब जी जमा आहे किताबूं। ऐं साइमिन, यादि रखजो त बाइबल मुक़दस में टिन किताबनि जो इशारो कयो वियो आहे। पहिरीं किताब यानी किताबे हयात यानी ज़िंदगीअ जी किताब, ऐं पोइ ॿई किताब ईमालनि जी किताब आहे यानी त असांजे कमनि जो ज़िक्र थियल आहे। ऐं पोइ टई किताब मौत जी किताब आहे। जेकॾहिं असांजा ईमाल असांजी ज़िंदगी ख़ुदा जे कलाम जे मुताबिक़ न हूंदी त पोइ यकीन असांजो नालो किताब हयात में न लिखियल हूंदो। जेकॾहिं असांजा कम नारास्तीअ जा आहिनि, बदीअ जा आहिनि, त पोइ असांजो नालो मौत जी किताब में लिखियल हूंदो। ऐं जेकॾहिं असां रास्तीअ जा कम कया हूंदा, असांजी ज़िंदगी ख़ुदा जे हुकमनि जे मुताबिक़ बसर थियल हूंदी, त पोइ असांजो नालो किताब हयात में लिखियल हूंदो, जंहिंजो नालो आहे किताब हयात यानी ज़िंदगीअ जी किताब। ऐं पोइ लिखियल आहे त सभिनी खे उन्हनि जे ईमालनि जे मुताबिक़ इंसाफ़ मिलंदो। समुंड पंहिंजे अंदर जे मोइलनि खे ॾींदो, आलम अरवाह पंहिंजे अंदर मोइलनि खे ॾींदी, ऐं उन्हनि मां हर कंहिं जो उन्हनि जे ईमालनि जे मुताबिक़ इंसाफ़ थींदो। जंहिं में असां इन ॻाल्हि जो ज़िक्र पाईंदा आहियूं त मौत ऐं आलम अरवाह भाउ जी झील। साइमीन, इहो जेको आख़िरी अदालत आहे जंहिं में हर कंहिं जो फ़ैसिलो थींदो, जंहिं में असां किताब हयात जो ज़िक्र बि पढ़ंदा आहियूं, जंहिं में असां इन ॻाल्हि जो बि ज़िक्र पढ़ंदा आहियूं कि जिन्हनि जो नालो मौत जी किताब में लिखियलु हूंदो उन्हनि खे बाह जी डंड में विझियो वेंदो। साइमीन, इहो उहो वक़्तु आहे जॾहिं हज़ार साल ज़मानो इख़्तिताम ते रसंदो, यानी हज़ार साल बादशाही आसमान ते इख़्तिताम थींदी, ऐं रातबाज़नि खे हमेशह जी ज़िंदगी मिलंदी, ऐं बदकारनि खे हिन ज़मीन ते मौत मिलंदी। साइमीन, हिते आऊं अव्हां खे इहो ॻाल्हि बि ॿुधाइण चाहियां थो त असां पढ़ियो आहे त समुंड पंहिंजे अंदर जे मोइलनि खे ऐं मौत ऐं आलमे अरवाह बि पंहिंजे अंदर जे मोइलनि खे ॾिने छॾियो। ऐं साइमीन, आलमे अरवाह को अहिड़ी जा न आहे जिते मरण खां पोइ इंसान जी रूह हली वेंदी। कॾहिं कॾहिं असां इहो ख़्यालु कंदा आहियूं इहे उहे जा आहे जिते मरण खां पोइ इंसाननि जी रूहूं वेंदियूं आहिनि। इहो रूहनि जी जा न आहे, बेशक आलम अरवाह जो मतिलब इहो ई आहे। पर साइमीन, जंहिं ज़बान में इन जो तर्जुमो कयो वियो आहे, हक़ीक़त में इन जो मतिलब आहे उहे एडिडीस यानी क़ब्र आहे। ऐं असां जानंदा आहियूं त क़ब्रनि में मुर्दनि खे मोइलनि खे दफ़नायो वेंदो आहे, ऐं आलम अरवाह पंहिंजे अंदर जे मोइलनि खे मुर्दनि खे वापसि ॾींदी। साइमीन, जेकॾहिं आलम अरवाह में रूहूं ई वेंदियूं त पोइ हिते इन ॻाल्हि जो ज़िक्र अचे आहे त आलम अरवाह पंहिंजे अंदर जी रूहनि खे ॾिनो। पर असां ॾिसंदा आहियूं त हिते अहिड़ो ज़िक्र न आयो आहे, बल्कि यादि रखजो त बाइबल मुक़दस जे नवे आयदनामे में इहो जेको लफ़्ज़ आलम अरवाह आयो आहे, जॾहिं त पुराणे अहदनामे में इन जी जाते जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे उहे आहे पाताल। ऐं जेकॾहिं इहो हक़ीक़ी जा हुजे त पोइ बाइबल मुक़दस जे ॿिन्हिनि हिसनि में इहो ई लफ़्ज़ अचे आहे। त पुराणे अहदनामे में लफ़्ज़ पाताल इस्तेमालु थियो आहे, जॾहिं त नवे अहदनामे में लफ़्ज़ आलम अरवा इस्तेमालु थियो आहे, जॾहिं त ॿिन्हीअ जो मतिलब हिकु ई आहे। छो जो जंहिं लफ़्ज़ सां तर्जुमो कयो वियो आहे हक़ीक़त में उहो लफ़्ज़ एडीज़ आहे, शियोल आहे, जंहिं जो मतिलबु आहे मोइलनि जो टेलो यानी कब्रस्तान, कब्रूं। तसाइमीन, जीअं त असां ॼाणंदा आहियूं त यसू मसीह जी ॿई आमद ते रातबाज़ मुर्दा कब्रनि सां जेरा कया वेंदा, ऐं ख़ुदावंद यसू मसीह इन्हनि खे जेरो कंदो, जॾहिं त बाक़ी मुर्दनि खे यानी बदकारनि खे नारास्तनि खे जिन्हनि तौबा न कई हूंदी उहे क़ब्रनि में ई हूंदा ऐं मुर्दा हालत में रहंदा। ऐं जॾहिं हज़ार साल ज़माने जो इख़्तिताम थींदो त पोइ बाक़ी मोइलनि खे बि जेरो कयो वेंदो। ऐं पाक कलाम में इहो लिखियलु आहे उहे ॿई मौत जे लाइ जेरा कया वेंदा, ऐं ॿई मौत बाह जी डंड आहे। ऐं साइमीन यादि रखजो त इहो दुनिया ई उहे बाह जो डंड थींदी, इहो ज़मीन ई उहे बाह जो डंड थींदी, ऐं जेकी बाह आसमान सां नाज़ल थींदी ऐं हिन दुनिया खे बाह जी डंड ठाहे छॾंदी, जंहिं में अबलीस कूड़ो नबी उहे सभई महानू जिन्हनि बुत जी इबादत कई हूंदी, जिन्हनि कूड़ी तालीम खे क़बूलु कयो हूंदो, जिन्हनि ख़ुदा जी इबादत न कई हूंदी ऐं ख़ुदावंद ख़ुदा खे पंहिंजो ख़ालिक मालिक क़बूलु न कयो हूंदो, जिन्हनि तौबा न कई हूंदी, जिन्हनि गुनाह में ज़िंदगी बसर कई हूंदी, उहे सभई बाह में भस्म थी वेंदा। साइमीन, ख़ुदा जो कलाम असांखे इहो बि ॿुधाए थो त रास्तबाज़ माननि खे ज़िंदगी मिलंदी, हमेशह जी ज़िंदगी मिलंदी, जॾहिं के बदकार माण्हू सज़ा पाईंदा, यानी त अबदी मौत पाईंदा, जंहिं जो मतिलबु आहे त उन्हनि जो नालो नामो निशान ख़तमु थी वेंदो, ऐं पोइ ख़दामन नओं आसमान ऐं नओं ज़मीन क़ाइमु कंदो, जंहिं ते उन जा माण्हू उन सां गॾु अब्दुल आबाद बादशाही कंदा, उन सां गॾु रहंदा। तसाइमीन, अचो असां हिन ॿई मौत सां बचण जे लाइ, जेकी गुनाह जी मौत आहे, इन सां महफ़ूज़ रहण जे लाइ असां अॼु ई तौबा कयूं ऐं ख़ुदा जे पासे फिरे अचूं ऐं ख़ुदा ते ईमान आणियूं, उन जे कलाम ते अमल कयूं, जीअं त असां जे ईमाननि में बि रास्त बाज़ी अची सघे ऐं ख़ुदावंद असां खे असां जे कमनि जो बदिलो ॾे, ऐं ख़ुदावंद असां जे ईमान खे ॾिसे, असां जे ईमाननि खे ॾिसे, असां खे पंहिंजे फज़ल सां बचाए वठे, छो जो उन जो फज़ल असां खे बचाइण जे लाइ काफ़ी आहे। त साइमीन, इहो सभु कुझु ॿुधायो वियो, हासिल कलाम इहो आहे त ख़ुदा खां ड्रिजो ऐं उन जे हुकमनि खे क़बूलु कयो, छो जो इंसान जो फर्ज़ ई इहो आहे, छो जो ख़ुदा इंसान खे इन्हे लाइ ठाहियो आहे, ऐं ख़ुदा इंसान जे हर हिकु फेल खे, हर हिकु पोशीदा कम खे अदालत में वठे ईंदो, ऐं ख़ुदा रास्तबाज़नि खे अबदी ज़िंदगी ॾींदो ऐं बदकारनि ऐं शरीरनि खे, तौबा न करण वारनि खे अबदी सज़ा ॾींदो। ताचो असां पंहिंजे ईमान जे बानी ऐं कामल करण वारे ख़ुदावंद यीसु मसीह खे ॾिसंदा रहूं, उन खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरूं ऐं पंहिंजे पान खे उन जे हथनि में ॾेई छॾियूं, ऐं यादि रखजो त ख़ुदा कंहिंजी बि हलाकत नथो चाहे, बल्कि उहे चाहे थो त हर कंहिं माण्हू जी नोबत तौबा ताईं रसे। जेको बि ख़ुदावंद यीसु मसीह ते ईमान आनंदो, उहे हलाक न थींदो, बल्कि उहे हमेशह जी ज़िंदगी पाईंदो। ताचो साइमीन, अॼु असां ख़ुदावंद जे हज़ूर पंहिंजे ॾोहनि सां तौबा कयूं, गुनाह जी राह खे छॾे ॾियूं ऐं पंहिंजे पाण खे ख़ुदावंद जे हथनि में ॾेई छॾियूं, जीअं त असां उन जे गज़ब सां बचे सघूं। ख़ुदावंद अॼु जे कलाम जे वसीले सां असांखे पंहिंजी अलाही बरकतनि सां मालामाल करे। अचो त साइमीन दवा कयूं। कदुस कदुस रबुल आलमीन, तूं जेको शाह अज़ीम आहीं, तूं जेको हिन काइनात जो ख़ालिक मालिक आसमानी ख़ुदावंद आहीं, ऐं तुंहिंजो शुक्रगुज़ार आहियां त तूं असांखे बार बार पंहिंजे हज़ूर अचनि जो मौक़ो ॾींदो आहीं। ऐं आसमानी ख़ुदावंद, तूं जेको रहम जो बानी आहीं, ऐं तोखां मिनत थो कयां त तूं अॼु असां ते बि रहम कर। तूं अॼु जे कलाम खे असांजी ज़िंदगीअ खां ज़ाहिर करे छॾ। अॼु जे कलाम जे वसीले सां तूं असांजी ज़िंदगियूं बदिले छॾ, छो जो तूं हर कंहिं जी नोबत तौबा ताईं चाहे थो, तूं कंहिंजी हलाकत नथो चाहे। इन लाइ तूं अॼु जो कलाम असांजी ज़िंदगीअ खां बि ज़ाहिर करे छॾ, जीअं त असां बि रोज़े आख़िरत तोखा हमेशह जी ज़िंदगी हासिल करण वारा थी सघूं। ऐं आसमानी ख़ुदावंद, आऊं मिनत थो कयां की जंहिं महानू बि अॼोको कलाम ॿुधियो आहे, उन्हनि में या उन्हनि जे खानदाननि में को बीमार आहे, परेशान आहे, मुसीबत में आहे, त तूं उन्हनि जी उहा बीमारी, मुसीबत, परेशानी, दुख, तकलीफ़ दूर करे छॾ, छो जो तूं ईअं करण जी कुदरत रखे थो। इहा सभु कुझु आऊं घुरां थो पंहिंजे निजात ॾींदड़ ख़ुदावंद यसु अल मसीह जे वसीले सां। आमीन।
रोजानो एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो 24 कलाक जो प्रोग्राम दक्कन एशिया के लिए उर्दू, पंजाबी, सिंधी, पश्तो, अंग्रेजी बी जबान में पेश हों। सेहत, मतवाजन खाधो, तालीम, खानदानी जिंदगी, बाइबल मुकदस के समझन के लिए एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जरूर बुद्धो। ही रेडियो तांजी फिकर कंदो आहे। एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो जी तरफा सा प्रोग्राम उम्मीद जो सड पेश कयो पियो वियो। उम्मीद कंदा आहियूं के तहां के आज जो प्रोग्राम सुठो लगियो हुंदो। साथियो, असां चाहींदा आहियूं कि प्रोग्राम खे बहितर ठाहिण जे लाइ असांखे ख़त ज़रूर लिखो ऐं प्रोग्राम जे बारे ॿियनि खे ॿुधायो। ख़त लिखण जे लाइ असांजो पतो आहे,
इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। पतो हिकु चकर वरी नोट करे वठो। इंचार्ज प्रोग्राम उमेद जो सॾु, पोस्टबॉक्स नंबर 32, लाहौर, पाकिस्तान। साइमीन, तव्हां असांजे प्रोग्राम इंटरनेट ते भी ॿुधी सघो था। असांजे वेबसाइट आहे www.awr.org।
साइमीन, कल इन्हीं वक्त इन्हीं फ्रिक्वेंसी ते वरी तहां सा मिलंदा।
हाने पेंजी मेज़बान आबिद शमीम के इजाज़त दींदा। अला निगेबान।